नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उद्ध्वस्त, 25 कोटींचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक. नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथं चारचाकी वाहन विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू. येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात चुनखडी सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा. इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाची 4 सुवर्णपदकांसह लक्षणीय कामगिरी. आणि हवामान विभागाकडून मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. येत्या 14 एप्रिलच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगानं काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे हे नव्या पिढीला समजणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांच्यासाठी आवश्यक सोयी सुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. राज्य शासनानं महसूल विभागासाठी 35,600 पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते काल नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या निर्णयामुळे राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, 8 नवीन एसडीओ कार्यालय, 2 नवीन तहसीलदार कार्यालय तर 69 अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू बाबा बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता जाहीर करावी असा ठराव नाशिक इथं पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघर्ष परिषदेत काल करण्यात आला. परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ डीएल कराड यांच्या हस्ते झालं. अशोक खरातकडे जाणारे आमदार तसंच मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून संबंधित अधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्यावेत अशी मागणी कराड यांनी केली. तर अन्निसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी खरात प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल आणि आगामी काळात बुवाबाजी विरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल असं स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शिधा वाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली. या कारवाईत 35,220 किलो एलपीजी असलेले 2 टँकर तसंच व्यावसायिक आणि घरगुती वापराचे 26 सिलिंडर्स असा सुमारे 1,20,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुमारे 2,500 कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल एवढ्या गॅसचा काळा बाजार या ठिकाणी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळा बाजार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्षाच्या परिस्थितीत देखील भारतातल्या घरगुती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनी दररोज 28 लाख एलपीजी सिलेंडर्सचा पुरवठा करत आहे. हे प्रमाण युद्धपूर्व काळातल्या गॅस पुरवठ्याच्या जवळपास पोहोचल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. आयएनएस तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका काल नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला. अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्य आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी ही युद्धनौका माझगाव डॉक शिप बिल्डर्स कंपनीनं बांधली आहे.
सरकार आलं दारी, महाराजस्व समाधान शिबिराची तयारी. शेतकरी तरुण माया बापांसाठी होतील काम सारी, संधी मोठी. जमीन जुमला दाखले सारे एकाच जागी, चला आपली सारी काम करूया वेगी. विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
शेत रस्ते होतील सुलभ, शेतीचा वाढेल मान, आनंद रस्ते योजना हीच महाराष्ट्राची शान रस्ते सजले सुगम झाले साऱ्यांचा संपला त्रास महाराष्ट्राच्या प्रगतीला योजनेचा विश्वास बांधावरून थेट बाजारी जाईल सहज माल चिखल आणि खड्ड्यांचा संपेल आता काळ
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
गुड फ्रायडे निमित्त काल देशभरातल्या चर्चेसमध्ये विशेष प्रार्थना सभा पार पडल्या. प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणच्या चर्चेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं काल चारचाकी विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून परतत असताना सदर चारचाकी शेतातील एका विहिरीत कोसळली. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य राबवत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. परभणी तालुक्यातील समसापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर पोलिसांनी काल कारवाई केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्फोटकं रसायनं आणि इतर साहित्य असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संजय सदाशिव शिंदे आणि सुदर्शन सदाशिव शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात काल चुनखडी वेचण्याचा सोहळा पारंपरिक पद्धतीनं पार पडला. डोंगरावरून निघालेली देवीची पालखी दुपारी आमराईमध्ये दाखल होताच जमलेल्या हजारो भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर उधळण केली. यावेळी पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान श्री क्षेत्र तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री चैत्र पौर्णिमा उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला छबिना काल रात्री काढण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठ्या संख्येनं दाखल झाले. वर्ल्ड स्किल्स स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या इंडिया स्किल्स 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी 4 सुवर्ण 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकं अशी एकूण 17 पदकं पटकावली आहेत. उत्तर प्रदेशमधल्या ग्रेटर नोएडामध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचं आणि विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. चीनमधील शांघाय इथं सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे. दैनंदिन कामाचा ताणतणाव हलका होण्यासाठी प्रत्येकानं खेळ अवश्य खेळावा असं आवाहन परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. विभागीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना काल त्या संबोधित करत होत्या. परभणी इथं कृषी विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर 3 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध स्पर्धा होत आहेत. बीड शहरासाठी 2017 मंजूर झालेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा आमदार विजयसिंह पंडित यांनी जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून आढावा घेतला. अनियमितता आणि कामातील दिरंगाई प्रकरणी त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी काल पदभार स्वीकारला. शिक्षण आरोग्य पर्यटन विकास यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करू असं गौडा यांनी म्हटलं आहे. लातूर शहराचा पाणीपुरवठा कालपासून सुरळीत करण्यात आला. शहराला धनेगाव धरणातून पाणीपुरवठा होतो मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे विद्युत पुरवठा बंद पडल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात काल मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे 82 पर्यटक जखमी झाले. गेल्या 2 महिन्यातली ही 6वी घटना आहे. धाराशिव शहर आणि परिसरात काल सायंकाळी पाऊस झाला. या पावसामुळे येरमाळा इथल्या येडाई देवीच्या यात्रेसाठी जमलेल्या तसंच तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त जमलेल्या यात्रेकरूंची तारांबळ उडाली. बीड जिल्ह्यात अनेक भागात काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरावरचे पत्रे उडून गेले तसंच गहू ज्वारी मक्यासह अनेक पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे. जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान मराठवाड्यासह राज्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उद्ध्वस्त, 25 कोटींचा मुद्देमाल जप्त आणि हवामान विभागाकडून मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.